पुरंदर क्षत्रिय कुलाव दंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की
जिथ घुसत या मला ख्यात द्वार जिथ घुसत या मला ख्यात द्वार छाप म्हणतो या धान्यावाघा
मातीमध्ये एक आईचा पुत्र झाला. मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो, आधार दिने दुबळ्याला. त्रिवार असावा मुजरा आमचा गड किल्ल्यांच्या या श्रीमंताला.
जिथ घुसत या मराठ्याच द्वार जिथ घुसत या मराठ्याच द्वार छापा बघतो या धान्यावाघाचा.